या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सातारा।
योग्य व्यवसाय संधीच्या शोधात आहात? 5 लाखांपर्यंत गुंतवणुकीची तयारी आहे? 200 स्क्वेअर फूट पर्यंत स्वतःची जागा आहे? अहो मग विचार काय करताय? प्रकृती हेल्थकेअर साताऱ्याच्या अनुभवसिद्ध औषधांची दुकानं आपल्या शहरात सुरू करा आणि स्वतःच्या पायावर उभे रहा। जिओ फ्रेश एक्सक्लुझिव्ह आयुर्वेदिक शॉपीची फ्रँचायझी घेण्यासाठी आत्ताच कॉल करा 81 49 10 15 19 या क्रमांकावर।
नमस्कार श्रोते हो, प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट प्रस्तुत जिओ फ्रेश या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। समुद्र सपाटीपासून 3000 फूट उंचीवर सह्याद्रीच्या कुशीत आणि जगप्रसिद्ध कास पठारावर वसलेलं प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट जिथं आज आपण आलोय कारण प्रकृतीजवळच गवसतात प्रकृतीविषयक साऱ्या प्रश्नांची उत्तरं, नाही का? चला तर मग आजही भेटूयात प्रकृती टीम जिओ फ्रेशच्या एक्सपर्ट्सना। नमस्कार सर।
श्रोतो नमस्कार। आयुर्वेदाच्या खऱ्याखुऱ्या भागामध्ये आपण दिनचर्या हा भाग बघतोय। गेल्या वेळेला आपण तेल लावून सूर्यनमस्कार घालायला सुरुवात सगळ्यांनी केलीच असेल। आता त्याच्या पुढचा भाग आपण बघूयात। आयुर्वेदामध्ये स्नान क्रिया, आंघोळ करणं याला अतिशय महत्व आहे। तुमची त्वचा खूप चांगली होणं, सगळ्या रोमरंध्रांमध्ये रक्तपुरवठा खूप चांगला होणं याकरता आंघोळ कशी करावी याचं त्यांनी समग्र वर्णन केलेलं आहे। यामध्ये विशेषतः गरम पाण्यानं आंघोळ करत असताना ऋतूप्रमाणे पाण्याचं टेम्परेचर बदलेल, पण ज्या टेम्परेचरचं पाणी तुम्ही खांद्याखालील पूर्ण अंगावर घेता आहात त्याच्या निम्म्या टेम्परेचरचं पाणी डोक्यावर घ्यावं असं त्यांनी सांगितलंय। बऱ्याच जणांना रागराग, चिडचिड, वैताग, नको ते विचार खूप डोक्यात येणं, रात्री झोप न लागणं अशा अनेक गोष्टी होत असतात। याकरता मुद्दा म्हणून त्यांनी सांगितलंय उत्तम अंग म्हणजे डोकं, तर याच्यावर जे पाणी घ्यायचं ते निम्म्या टेम्परेचरचं असावं। याकरता आजकाल आपण वेगवेगळ्या प्रकारची साबणं वापरतो, पण आयुर्वेदामध्ये सारिवा, मंजिष्ठा आणि काही उटणं या ह्याच्यातली काही औषधं आहेत की ज्याच्यापासून सुद्धा बनवलेली छान छान साबणं उपलब्ध आहेत। प्रकृतीचं सुद्धा साबण उपलब्ध आहे। तर ह्या साबणांनी आंघोळ केल्यामुळं किंवा उटणं लावून आंघोळ केल्यामुळं आपली त्वचा ही खूप चांगली होते आणि खऱ्याखुऱ्या स्नानाचा आपल्याला अनुभव येतो। अशाच दिनचर्येमध्ये ज्या प्रकृती रिसॉर्टमध्ये आज इतके सारे पेशंट येऊन लाभदायक ठरतायत, प्रकृतीमध्ये गेले काही वर्ष पती पत्नी दोघंही एक डॉक्टर काम करतायत, त्या डॉक्टरांच्या आई आज आपल्याकडे आलेल्या आहेत, गेले काही दिवस ते इथं राहून ट्रीटमेंट घेत आहेत, चला आपण त्यांच्याशी बोलूया।
हो हो चालेल सर। मावशी तुमचं नाव सांगा।
सौ विजय रामचंद्र हनवाडे।
तुम्ही कुठून आलात?
कोल्हापूर जिल्हा, तालुका हातकणंगले, माणगाव हे का माझं गाव, सेवानिवृत्त शिक्षिका आहे।
अच्छा, आता तुमचा मुलगा आणि सून दोघंही इथे डॉक्टर म्हणून काम करतायत, बरोबर मावशी? तर याबद्दलचा तुम्ही तुमचा अनुभव आपल्या श्रोत्यांशी शेअर करा ना।
माझा मुलगा संदीप, डॉक्टर संदीप, आणि सून दीपाली हे आता 6 वर्ष इथं रुजू झालेले आहेत, डॉक्टर म्हणून काम पाहतात। तर इथं येण्याच्या अगोदर त्यांचा उद्देश की ओपीडी असून देखील की दांडेकर सरांचं पेपरमध्ये ऍड पाहिले आणि इथं डॉक्टरांची आवश्यकता आहे आणि त्याप्रमाणे ते इथं रुजू झालेत। दांडेकर सर अगदी आपल्या मुलासारखं त्यांना सांभाळतात, आम्ही निश्चिंत आहोत आणि अनेक लोकांचे आशीर्वाद ते आज अनेक रोग्यांना अगदी मनापासून सल्ला देऊन त्यांना उपचार करून त्यांच्यापासून ते आशीर्वादही घेतात।
तुमच्या या सगळ्या भावना मी समजू शकते आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचल्याच आहेत की तुमचे घरचेच लोक इथे आहेत आणि त्यामुळे तुम्हाला इथेही असाच घरासारखा फील येत असेल। तुम्हाला काय त्रास होत होता म्हणून तुम्ही इथं आलात?
गुडघेदुखी, पाय फोल्ड होऊन आत येत नव्हता आणि झोप लागत नाही रात्री।
अच्छा, आता इथं आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं, काय फरक जाणवला?
तर ज्यावेळी मी प्रकृतीमध्ये इथं पाय ठेवला त्यावेळी पहिलं वाक्य मी वाचलं बरं वाटतंय, त्यामुळेच मला 50% बरं वाटलं आणि त्यानंतर डॉक्टरांचं म्हणजे दर्शन झालं, त्यानंतर माझा आजार नाहीसा झाला। म्हणजे इथं कर्मचारी वर्ग आहे तो अगदी आईपेक्षा जास्त काळजी आपली घेतो आणि इथंच राहावं मी घरदार विसरून गेलेले आहे।
श्रोते हो, प्रकृतीविषयी कुठल्याही शंका विचारण्यासाठी जर तुम्हाला पत्र पाठवायचं असेल तर आमचा पत्ता लिहून घ्या, प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट, राधिका रोड, सातारा, किंवा संपर्क करा 7 303 301 302 या नंबरवरती। नंबर पुन्हा एकदा 7 303 301 302। विजया मावशी, तुम्हाला आमच्या श्रोत्यांना काही सांगायचंय?
शारीरिक दृष्टीनं रात्री झोपण्यापूर्वी 3 तास तरी आपण जेवलं पाहिजे आणि त्याचा म्हणजे बराचपणा आपल्या शरीरावर होतो आणि आपल्या कुठल्याही पोटातल्या तक्रारी राहत नाहीत. त्यानंतर दिवस बुडल्यानंतर अन्न शिजवत असताना अनेक जंतू कीटक अन्नामध्ये पडतात आणि शक्यतो सर्व लोकांनी दिवस म्हणजे बुडण्यापूर्वी जेवावं म्हणजे आपल्या प्रकृतीच्या तक्रारी राहणार नाहीत. आपण निरोगी राहू आणि आनंदी जीवन जगू. आणि इथं मी आल्यापासून मला 7 अगोदर जेवण मिळतं त्याबद्दल धन्यवाद देते मी सरांना देखील.
तर श्रोते हो, या होत्या विजया वनवाडे मावशी. खरंच खूप छान बोलल्या, महत्वाचा एक सल्ला त्यांनी दिलाय आपल्या जेवणाबद्दलचा, विशेषतः रात्रीच्या. सर आता या मावशींच्या केसबद्दल तुम्ही काय सांगाल?
श्रोते हो, या वनवाडे काकू स्वतः शिक्षिका होत्या, त्यामुळे आयुष्यभर सगळ्या कुटुंबासाठी नोकरी आणि घरचं सगळं काम याचे अतिशय कष्ट झालेले. रिटायर्ड झाल्यानंतर आता स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे. साहजिकच त्यांचा मुलगा इथे असल्यामुळे या पद्धतीचे अनेक रुग्ण बरे झालेले त्यांनी स्वतः बघितलेले होते, कारण ते डॉक्टर्स इथं 24 पूर्वी राहून इथं सेवा करायचे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या आईला इथे घेऊन आले. गुडघ्यावर जो झालेला परिणाम आहे, मणक्यांवर जो झालेला परिणाम आहे, हा जो त्रास आहे, हा त्रास दूर करणं हे प्रामुख्याने इथल्या ट्रीटमेंटचं महत्वाचं काम होतं. यामध्ये कष्ट करून जी झीज शरीराची झालेली असते ती झीज भरून काढणं हे महत्वाचं काम. आता कष्ट करण्यामुळे जसा शरीराला त्रास होतो तसा बौद्धिक कामामुळे सुद्धा होतो. आपण शारीरिक कष्ट पण भरपूर केलेले असतात आणि कुटुंबाचे जे बौद्धिक ताणतणाव आहेत तेही भरपूर घेतलेले असतात. या सगळ्याचा परिणाम होऊन आपल्या शरीरामध्ये जी कमतरता झालेली असते ती भरून काढण्याची ट्रीटमेंट त्यांना केली. यामध्ये जंबीर पोट्टली नावाचा एक वेगळा उपक्रम आहे, ज्याच्यामध्ये लिंबाच्या ज्या फोडी असतात त्या लिंबाच्या फोडींचा वापर करून विशिष्ट पद्धतीनं औषध बनवून एक उपचार केला जातो. यामुळे जे बुद्धिवादी लोक आहेत, विशेष करून स्त्रिया ज्या आहेत, या स्त्रियांना या उपचाराचा खूप चांगला उपयोग होतो. क्षारधर्मी लोक जे आहेत, जे उष्ण प्रकृतीचे आहेत, पटकन राग येणारे आहेत, अशा लोकांना याचा खूप चांगला उपयोग होतो. पण जे लोक फेब्रुवारी मार्च एप्रिल मे महिन्यात जन्म झालेले आहेत अशा लोकांची अम्लधर्मी प्रकृती असते, त्यामुळे त्यांना लिंबू न वापरता त्या ठिकाणी निरगुडीचा वापर करून देखील अशी पत्रपोट्टली आपल्याला करता येऊ शकते. या उपचारांचा फायदा कसा झाला हे आपण आता त्यांच्या तोंडून ऐकलंच. त्यांचा महत्वाचा भाग म्हणजे डॉक्टर संदीप इथं आल्यानंतर इथं 5 मेंबरशिप योजना त्यांनी सुरू केली. या ह्याच्यामध्ये एकदा उपचार करून फक्त बरं झालं एवढ्यावर समाधानी न राहता आपण आपल्या पूर्ण कुटुंबानं दरवर्षी काही दिवस इथं येऊन शरीरशुद्धी करावी आणि याचा खूप चांगला सगळ्या लोकांना उपयोग होतोय असं लक्षात आलं.
सर नेहमीप्रमाणेच आता वेळ झाली आहे आजच्या रेसिपीची. आज कुठली पौष्टिक आणि घरगुती रेसिपी तुम्ही आपल्या श्रोत्यांना सांगणार आहात?
प्रकृतीमध्ये गालीचा पराठा नावाचा एक पदार्थ केला जातो, जो रुचकर तरी पथ्यकर या माझ्या पुस्तकातनं घेतला गेलेला आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पीठं, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि मुगाच्या डाळीचं पीठ हे समप्रमाणामध्ये मिक्स केलं जातं आणि त्याच्यामध्ये बीट, गाजर, कोथिंबीर, पालक किंवा काही वेळप्रसंगी एखादी एक्स्ट्रा भाजी जरी उपलब्ध असेल तर ह्या सगळ्या भाज्या किसून या पीठामध्ये मिक्स केल्या जातात. शक्यतो भाजीच्या रसातच ते पीठ मळलं जातं, वरनं फार पाणी घातलं जात नाही. चवीपुरतं थोडंसं मीठ आणि तिखट घालून जर याचे पराठे साजूक तुपावर जर भाजले तर मुलांना सगळ्या भाज्या पोटात जाण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो, अतिशय टेस्टी असतात. ही जी काही किसलेली भाजी आहे ही शिजवली जात नसल्यामुळे यातले फायबर्स खूप चांगले राहतात आणि त्याच्यामुळे पोटात खडा होण्यापासून ते डोळ्याची आग होण्यापर्यंतची जी उष्णता आहे ही आपल्या पोटातनं बाहेर पडायला या गालीच्या पराठ्याचा खूप चांगला उपयोग होतो.
श्रोते हो, खरंच घरच्या घरी बनवता येण्यासारखी अत्यंत रुचकर अशी एक रेसिपी आज आपल्याला कळली, ती म्हणजे गालीचा पराठा. म्हणजे पराठ्यांचे वेगवेगळे प्रकार आपल्याला माहिती असतात पण सगळी पिठं एकत्र करून हा असा एक पौष्टिक पराठा आपल्याला बनवता नक्की येईल, नाही का? आणि तो आपल्या आरोग्यासाठी उत्तमच असेल, तेव्हा ट्राय करून बघायला हरकत नाही. प्रकृती टीम जिओ फ्रेशचे एक्सपर्ट हे सगळं सांगायला आपल्या सोबत आज इथे होते. सर धन्यवाद त्याबद्दल.
धन्यवाद.
श्रोते हो, प्रकृतीविषयी कुठल्याही शंका विचारण्यासाठी जर तुम्हाला पत्र पाठवायचं असेल तर आमचा पत्ता लिहून घ्या. प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट, राधिका रोड, सातारा. किंवा संपर्क करा 7-303-301-302 या नंबरवरती. नंबर पुन्हा एकदा 7-303-301-302. 302. अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट www.prakrutiayur.com. वेबसाईट पुन्हा एकदा www.prakrutiayur.com. आता मात्र वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. पुन्हा भेटणारच आहोत प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट प्रस्तुत जिओ फ्रेश या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सातारा.